105.5 Red FM, ora 8:41 minutes. Morning number 1 madhye Rudra hai tumcha sobat. And morning number 1 madhye Virat Kohli cha kalsa game aani T20 matches madla IPL madla tyacha pahila shatak. एकूणच हे शतक व्यर्थ ठरलं कारण कार्तिक चांगला खेळला दुसऱ्या टीममधून आणि सगळेच प्लेयर्स जे होते ते प्रचंड अग्रेसिव्ह होते त्यामुळे विराटच्या टीमला हरावं लागलं. पण एकूणच विराट कोहली सचिन तेंडुलकरचा प्रचंड मोठा फॉलोअर आहे, खूप मोठा चाहता आहे, फॅन आहे आणि सचिनच्या वाढदिवशी त्यानं बनवलेलं हे शतक जे ॲक्च्युली सचिनसाठी एक गिफ्ट होतं असं नक्कीच प्रत्येकाला वाटतंय. डेफिनेटली व्हेरी गुड. पुढच्या वेळेला त्याची खेळी वाया जाणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करूयात. चाहू मै या ना फ्रॉम माशकी 2 गाण्यात आहे. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.